काय रे सदू असा सुतकी चेहरा का झालाय तुझा?
काय करू, काम नाही धंदा नाही, पोरं मोठी वत्याल, चार पैसे मिळवाव म्हटलं तर काम बी मिळाना।
म्हणजे तुझी अवस्था काखेत कळसाने गावाला वळस झाली की काय मर्दा?
म्हणजे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे की ज्यामध्ये गावातील प्रत्येक बेरोजगाराला वर्षातील 100 दिवस कामाची हमी मिळती।
होय, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच ग्राम पंचायत, पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क करा। रोजगार हमी योजना नियोजन विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे जनहितार्थ प्रसारित।